छान ताई, तुम्हाला मी काम दिले होते चुकीचं.
चांगलंय का मॅडम, ते लोक ते त्याले दिवसभर बसू दिले नाही, एकच दिवस गेले तर.
काय बोलले त्याने, म्हणजे काय म्हणते,
हा
काय झालं तुम्हाला, म्हणजे कोणते काम सांगत होते ते?
आहो पण काम चांगलं का, चांगलं तरी ना ते बाई एक तर खुर्ची केली बसाय, सोफ्यावर बसायचं नाही, खाली बसायचं, मुलाचं तर काहीच काम नाही, सगळं घरातलंच काम,
म्हणजे
डस्टिंग
तुम्हाला,
करायची, कपडे प्रेस करायचे. मला ना बाळ सांभाळ, बाळाचं काम द्या, हे असं काम नाही करत
नाही
मी.
नाही तिथे बाळाचंच काम आहे ना, तिथे घरातली काम आहे नाही.
हो त्याच्या घरातलं काहीच नाही, घरात कपडे प्रेस करायचे, डस्टिंग करायची, ते पोरायचं, हे करायचं, अख्खं घरातलं कपडे आयनर करायचे.
हे काम आहे नाही ताई तिथे.
हो हे काम मीच करून आले, कालच करून आले की
अच्छा, ते
मग
तुम्हाला
काल काल
बोलले.
करून आले, फक्त मुलाला सूप बनवून दिलं. ऐका माझी गोष्ट,
हां
मुलाला सूप सूप बनवून दिलं मी, आणि ती त्या मॅडमची आई का कोण आहे वाटते,
ओके.
मग आता कुठं रीत आहे का कुठं, म्हणली या सोफ्यावर बसायचं नाही, बाहेरच बसायचं, बाहेरच जेवायचं,
ओके.
चेअरवर, हा चेअरवरच बसायचं. तुम हमारे यहाँ नाश्ता बिश्ता तर जाऊ दे, आम्ही चाय बी ये ऐसा नाही देते, नको देऊ तू, पण माणसाला थोडं तर आराम करायला लागेल ना, म्हणजे 10 तास माणूस सुट्टीवर कसं बसल तुम्ही सांगा बरं. मग बाळाचं आणि पलंगावर जर कपडे चेंज करायचे मुलाचे असले तर उभं राहून चेंज करायचं, पलंगावर बसायचं पण नाही. मी केलं काल काम केलं, मी काही नाही बोलली त्यांना, काल
आणि
काम
तुम्हाला
करून आली.
घरातले दुसरे, त्याने घरातले काय बोलले, त्याने घरातले काय काय काम सांगितले तुम्हाला?
घरातली मी बघा, मी कपडे डस्टिंग केली, टेबल 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 डस्टिंग, सोफा, दिवाण,
साफसफाई करायला लावले का ते तुम्हाला?
नाही डस्टिंग करायला लावली, डस्टिंग करायला लावली, टेबल पुसून घेतला, कपाट
ओके.
पुसून घेतलं, पलंगाची डस्टिंग करून घेतली,
आणि
आणि
कपड्याची इस्त्री करायला लावली?
कपडे, कपड्याचं कपडे नाही का काढायचे, टाकायचे मशीन मध्ये, ते बॉटल बिटल तर मी धुतल्या, कपडे
ओके.
पूर्ण प्रेस करून ठेवले. 3 वाजता मला सांगा मॅडम, 3 साडेतीन वाजता मला काम ते पुरलं, आणि मग 3 साडेतीनच्या नंतर मग मी आराम केला, ते बी माझं पाठ आणि मानाची सगळी तुटून पडली, त्या चेअरवर बसू बसू एवढीशी चेअर. मला नाही का काम तुम्ही जवळच द्या, पण चांगलं द्या, बाळाचंच द्या.
ठीक आहे, मग त्यांची तर घरची कामं का नाहीच तिथे, पण तुम्हाला मी म्हणलं ना फक्त बाळाचीच कामं सांगायला पाहिजे
नाही
होती.
नाही तुम्ही विचारा त्या मॅडमला, मी खोटं तुम्हाला कसं ते घरातलीच कामं म्हणली, हे सगळे काम करावं लागतील म्हणले.
ओके, इस्त्री तुम्हाला किती माणसाचे, किती कपड्याची करायला लावली त्यांनी इस्त्री, म्हणजे घरातले किती माणसं जाणते?
म्हणजे कपडे बाळाचे मशीनला लावायचे
तुम्हाला सांगा,
त्यांचे,
इस्त्री करायला फक्त बाळाचे कपडे दिले होते का घरांचे कपडे दिले
नाही
होते?
नाही घर त्यांचे पण दिले होते सगळे, ए बाहेर मुलाचे पण दिले आणि त्यांचे पण दिले होते,
त्यांचे पण दिले होते का?
हा त्यांचे पण दिले, बाळाचं काहीच काम नाही, फक्त मी बाळाचे बॉटल धुतले तुम्हाला सांगते, आणि हे बाळाची बॉटल धुतली आणि मशीन मध्ये लावले, आणि संध्याकाळचं मी त्याच्यासाठी सूप बनवून दिलं.
ओके.
त्यांचे कपडे मशीन मध्ये टाकले, कपडे मशीन मध्ये त्यांचे होते धुतलेले, ते वाळू घातले, पुन्हा अख्खे मशीनचे कपडे त्यांचे आयरन करून घेतले, आयरन प्रेस करून दिले मी,
मी बघते
आणि उभं राहून तिथे टेस्टिंग करून त्यांनी, मी त्या मॅडमला सांगितलं माझ्या गावी आजारी आहे म्हणून मी येऊ शकत नाही असं सांगितलं, आणि
नाही ना,
माझे
तुम्ही
प्रिन्सिपल,
मला कॉल करून मला सांगायचं, क्लायंटला कशाला ते म्हणायचं की मी नाही येऊ शकत म्हणून, त्यांना डायरेक्ट तुम्ही
नाही मी
बघा.
त्यांना
आता तुम्ही डायरेक्ट नाही म्हणलं का, मला एक क्लायंट, मला एजन्सीने नाही सांगितलं हे काम म्हणून सगळं, मला फक्त
नाही
बाळाचे
नाही मी
काम
तसं
होतं.
सांगितलीच नाही, ऐका तर माझी गोष्ट, मी सांगितलं माझी आजी सासू वारली आणि मी गावाला गेली
असं का सांगितलं ताई?
असं.
खरं आहे ते सांगायचं, कारण की ते आमच्यासोबत तर बोलतील ना, घरातले काम
अहो
आहेत आहेच नाही ना
घरातले
तिथे.
काम तुम्ही मला सांगितले होते का, सांगा मला
नाही
घरातले
ताई ना,
काम
तिथे तिथे घरातलं काम आहेच नाही ताई.
ते घरातले काम सांगितले बघा, मुलाचं तर काही नाही, तेच जेवून घे, जेऊ पण तेच घालते, पुसलं मी बाळाला उभं राहूनच पुसलं, आणि झोपू पण तेच घालते, बाळाचं तर काहीच काम केलं नाही, थोडे बाळासोबत खेळले आणि पूर्ण घरातलंच केलं,
ओके ठीक आहे
आणि हे
का?
डेलीच करावं लागेल म्हणे आम्हाला, ते मॅडम म्हणत होती हे डेली काम आहे तुम्हाला करायचं.
ओके ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी.
हा त्यांच्याशी बोला, आणि माझं पेमेंट आहे एका दिवसाचं त्यांना करा, आणि तुम्ही मला बाळाचं काम द्या चांगलं.
ठीक आहे.
हा हा.